नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेली लोकप्रिय कादंबरी मृत्युंजय. पात्र कर्ण. प्रकरण 2. रविवारचा दिवस उजाडला. भल्या पहाटेपासून मी गंगेच्या पाण्यात उभा होतो. सकाळपासून दुपारपर्यंत माझं तोंड पूर्वेकडे होतं. दुपारनंतर मी ते पश्चिमेकडे वळवलं. दुपारनंतर सूर्यदेव खाली ढळू लागताच शांतपणे डोळे मिटून घेतले. मिटत्या डोळ्यांपुढे तेजस्वी किरणांचा फाट समुद्र पसरला होता. सगळीकडे नुसता प्रकाशच प्रकाश वाटत होता, तेजस्वी आणि निशब्द निरवता. या अफाट जगातील दोनच गोष्टी मला सत्य वाटत होत्या. एक, अनंत काळ आपल्या दिव्य प्रकाशानं चराचर उजळणारे सूर्यदेव आणि त्यांच्या प्रकाशकिरणांनी जिचा अनुरेणु आजपर्यंत फुलला होता ती असंख्य स्वरूपात नटलेली पुरातन धरती. सूर्यदेव आणि धरती, धरती आणि सूर्यदेव, या दोहोत मी कोण होतो? दोहोंना साधणारा एक प्रकाशकिरण की धरतीवरचा केवळ एक मातीचा कण? विचारांची चक्र फिरत होती. जीवनाची निर्मिती कशासाठी आहे ते शोधित होती. डोळ्यांपुढचा तो तेजस्वी प्रकाश धुसर होतो आहे असं वाटताच मी डोळे उघडले. पश्चिम क्षितिजावर डोंगरकड्यांच्या पलीकडे परशुच्या आकाराची एक कोर आकाशात उभी होती. काठावरच्या ओलसर वाळूत माझी वाट पाहत दुर्योधन उभा होता. तो केव्हा आला होता आणि किती वेळ उभा होता कोण जाणे. त्याच्या हातात फळांनी भरलेलं एक तबक होतं. त्यात दुधाची एक उंच गळ्याची चरवी होती. त्याला पाहताच माझं मन मित्रप्रेमानं भरून आलं. माझ्यासाठी हातात फळाचं तबक घेऊन उभा राहणारा तो हस्तिनापुराचा राजपुत्र आहे हे कुणाला तरी कधी खरं वाटलं असतं काय? किती सावध आणि तत्पर होता तो. आमचा दोघांचा हा ब्रह्मास्त्र प्राप्तीचा प्रयत्न इतर कुणालाही कळू नये यासाठी त्यानं फळांचं तबक घेण्यासाठी सुद्धा एखादा दास बरोबर आणला नव्हता. त्याच्या त्या निर्भेळ प्रेमाला साक्षीदार कोण होतं? नुसती गंगाच. पाण्याबाहेर आलो. काठावर ठेवलेलं कोरडं वस्त्र वाऱ्यानं उडून दूर गेलं होतं. जवळ जातच दुर्योधन माझ्या हातात तबक देत म्हणाला,
कर्ण अगोदर फलाहार करून दूध घे, सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाही.
मी त्याच्या हातातून तबक घेतलं. एक मित्र म्हणून तो मला वटवृक्षासारखाच विशाल वाटला. एक कुरुश्रेष्ठ वीर एका यकश्चित सुतपुत्रासाठी हाती फळांचं तबक घेऊन घटकान घटका गंगेच्या निर्जन तटावर तिष्ठत उभा राहिला होता. दुर्योधनाला वाईट म्हणणारे लोक शतमूर्ख आहेत. खऱ्या अर्थानं तो वीर आहे आणि मित्र तर आहेच आहे. थोडी फळं खाऊन दूध घेतलं. तेवढ्यात माझं दूरवर गेलेलं वस्त्र दुर्योधनानं आणलं. मला झटकन शोनाची आठवण झाली. अंगावरचं ओलं वस्त्र बदललं. दुर्योधनानं आपल्या खांद्यावरचं उत्तरीय माझ्या खांद्यावर टाकलं. मी न राहून त्याला म्हणालो, युवराजा तू आता परत जा, मी ब्रह्मास्त्र मिळवीनच. विश्वास ठेव, हा कर्णाचा शब्द आहे. त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं. त्याच्या दाट भुया क्षणकाल तिथल्या तिथं स्फुरल्या. मावळत्या सूर्यदेवांचा एक चुकार किरण त्याच्या मुखावर पडला होता. त्यात त्याची रक्तवर्णी मुद्रा एका वेगळ्याच आनंदानं उजळली होती. त्यानं आपल्या भरगच्च तळहातांनी माझे खांदे घट्ट पकडले. क्षणभर ते गदागदा हलवून काही एक न बोलताच तो परतला. पण त्याचे पाणीदार डोळे स्पष्टपणे मला सांगत होते, जा, माझ्या शुभकामना तुझ्या बरोबर आहे. तो फिरला आणि राजवाड्याच्या दिशेनं चालू लागला. खालच्या वाळूत भक्कम पाय रोवीत धीरगंभीरपणे. वाळू दूरवर चरचर वाजत गेली. राजवाड्याच्या मार्गानं त्याची उंच धिप्पाड आकृती पश्चिमेकडे हळूहळू लहान होत गेली. भक्कम पायांची एक स्पष्ट चाकोरी दूरवर खालच्या ओलसर वाळूत उमटत गेली. मी स्वतःशीच पुटपुटलो. दुर्योधना, कर्ण ज्या दिशेने चालतो ती आपलीच करून टाकतो. निर्धास्तस. गुरुद्रोणांच्या पर्णकुटीच्या दिशेनं मी पाऊल उचललं. मन शांत आणि खंबीर होतं. आकाशातून कारंडव पक्ष्यांची चुकार मुकार जोडगोळी कलकलत काठावरच्या बच्चावरच्या घरट्याकडे परतत होती. सगळीकडे संध्याछाया पसरली होती. मी युद्धशालेच्या दिशेनं द्रोणांच्या पर्णकुटीकडे जात होतो. तो मार्ग अनेक नागमोडी वळणांनी युक्त होता. जीवन ही अशीच वळणांची पायवाट आहे असंच मला वाटलं. माझ्या जीवनातील आजचं हे वळण सर्वात महत्त्वाचं होतं. दुर्योधनासाठी मी शिष्य म्हणून द्रोणाचार्यांच्या दारात उभा राहणार होतो. खरोखरच जीवनाच्या वाटचालीत कुठल्या वळणावर कुणाची कशी गाठ पडेल काहीच सांगता येत नाही, आणि या भेटीगाठीतून काय काय निघेल हे तर कधीच सांगता येत नाही. 4 दिवसांपूर्वी इंद्राची गाठ पडेल आणि तो कवच कुंडलांचं दान मागेल याची तरी कल्पना कोणी कधी केली होती? पण तेही घडलं होतं. त्या घटनेमुळेच आज मला गुरुद्रोणांच्या दारात उभं राहावं लागत होतं. विचारांच्या तंद्रीतच गुरुद्रोणांच्या पर्णकुटीसमोर आलो. संध्याकाळची नीरव आणि निशब्द शांतता सगळीकडे पसरली होती. युद्धशालेभोवतीच्या दगडी तटाच्या फटीत कुठेतरी रात्रकिडे लयीत किरकिरत होते. काही चुकार पक्षी अजूनही गळट्याकडे परतत होते. पर्णकुटीत शांतता होती. एका कोपऱ्यात अग्निकुंड होतं. त्यातून उडणारे तप्त ठिणग्या पर्णकुटीच्या विरल कुडामुळे बाहेरून स्पष्ट दिसत होत्या. थोडा वेळ बाहेरच उभा राहिलो. मला तो आखाड्याचा दिवस स्पष्ट आठवला. तो जीवघेणा अधिक्षेप अजूनही माझ्या मनाच्या कुंडात कुठेतरी तसाच पडून होता. तो आता क्षणाक्षणाला उफाळून वर येऊ लागला. माणूस एक वेळ सौख्याचे आणि आनंदाचे क्षण विसरू शकतो, पण दुःखाचे आणि विशेषतः अपमानाचे क्षण तर त्याला प्रयत्न करूनही कधीच विसरता येत नाही. अपमानित मन म्हणजे अखंड तडफड. ज्या गुरुद्रोणांनी एकदा कळत नकळत का होईना पण मला सहस्रावधी नगरजनांसमोर अक्षरशः लाथाडलं होतं, त्यांच्याकडं परत लाचार होऊन जायचं काय? स्वाभिमानाला बळी देऊन खोटं खोटं हसायचं काय? छे, जीवन हे एक लहरी बालकच, नाहीतर दुसरं काय? बालक हातातील खेळणं हवं तसं गरगर फिरवतं, जेव्हा लहर लागेल तेव्हा फेकून देतं. जीवनही माणसाला तसंच हवं तसं गोल गरगर फिरवतं, हवं तिथं फेकून देतं. ज्याच्या हाती स्वतःच्या जीवनाची संपूर्ण स्वाधीनता आहे असा एकतरी मनुष्य या जगात असेल काय? माणूस जगात पराधीन आहे. तो नक्की कुणाच्या अधीन आहे हे सांगता येणार नाही, पण तो कुणाच्या ना कुणाच्या तरी अधीन आहे हे नक्की. माणसांची ही बाहुली कोण फिरवतो कोण जाणे, आणि ही अखंड आणि अविरत धडपड कशासाठी चालली आहे तेही काही सांगता येत नाही. ती केवळ जगण्यासाठी चालली आहे काय? असेलही, पण माणसाला जगण्याची तरी इतकी तीव्र ओढ का? मी गुरुद्रोणांच्या दारात उभा होतो, तो या ओढीपोटीस काय? छे, मी स्वतःसाठी आलो नव्हतो. मला माझ्या परम मित्र मित्राचे मनोरथ पूर्ण करायचे होते. स्वतःसाठी मी मुळीच आलो नव्हतो, कधी आलोही नसतो. स्वतःसाठी जगतो तो माणूस कसला? दुसऱ्याच्या सुखासाठी मला माझा स्वाभिमान आज खंबीर मनानं हुमायचा होता. अपमान हा कधी कधी बाजूला सारावा लागतो. तो संपूर्णपणे बाजूला सारणं शक्य नसेल तर काही काळ तो मुकाट गिळावा लागतो. निर्धार करून पर्णकुटीचं बंद कवाड डाव्या हातानं आत लोटून मी पर्णकुटीत पाऊल टाकलं. या पर्णकुटीत येण्याचा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता. गुरुद्रोण एका व्याघ्रचर्मावर डोळे मिटून पद्मासन घालून शांत बसले होते. माझ्या पावलांचा आणि कवाड्याचा आवाज ऐकून त्यांनी हळुवारपणे डोळे उघडले. मी झटकन पुढं होऊन त्यांना वंदन केलं. कसेही असले तरी ते माझे आता गुरु होणार होते.
कोण ते?
पर्णकुटीतल्या मातीच्या पंक्तीतील अंधुक प्रकाशात माझी मुद्रा नीट न दिसल्यामुळे त्यांनी मान उंचावून विचारलं. मी कर्ण आहे. मी मान नमवून उत्तर दिलं. माझे हात जोडलेलेच होते. अंतर्यामी असंख्य यातना होत्या, परिस्थितीनं घेरलेल्या, जीवनानं समोर ठेवलेल्या लाचारीच्या.
कर्ण, अशा अवेळी?
मला ब्रह्मास्त्र विद्या शिकायची अतीव इच्छा आहे. आपल्या चरणांजवळ राहून ती मी शिकावी म्हणतो.
ब्रह्मास्त्र विद्या? ती विद्या केवळ क्षत्रियांसाठी आहे हे तुला माहीत नाही काय?
त्यांच्या समोरच्या यज्ञकुंडातील ठिणग्या तडतडल्या. मी सुद्धा आता क्षत्रियच आहे. मी अंगदेशाचा अभिषिक्त राजा आहे, दिग्विजय वीर आहे. माझ्या कवच कुंडलांचं दान मी प्रत्यक्ष देवराज इंद्राला केलं आहे गुरुदेव.
तू क्षत्रिय नाही, अंगदेशाचा राजा झालास म्हणून स्वतःला क्षत्रिय समजतोस की काय?
व्याघ्राचं कातड पांघरल्यानं गर्दभाला कुणी व्याघ्र म्हणत नाही. सगळे नगरजन मला क्षत्रिय म्हणूनच आता मानतात, दिग्विजयी म्हणून नमतात, दानवीर म्हणून आदर करतात.
ते तुला मुळीच मानत नाही, दुर्योधनाच्या राजदंडाला मानतात ते. तू दुर्योधनाच्या दृष्टीनं क्षत्रिय असशील, पण जगाच्या दृष्टीनं तू एक सूतपुत्र आहे, हीन आहे, क्षुद्र आहे. गावच्या चौकात राहून ओरडणाऱ्या सारमायाने वनराजाचा आव कधीच आणू नये. जा.
त्यांचा एक एक शब्द शुलाग्रासारखा माझ्या अंतःकरणात घुसत होता. काटेफड्यानं झोडपल्यासारखं माझं मन आक्रंदत होत. कोण सिंह आणि कोण सारमे, त्याची कसोटी काय? केवळ कुल. कुलाच्या श्रेष्ठतेचा तोच तो पुरातन कळकट ध्वज आजही हाती नासवीत हे लोक कुणाकुणाला पायदळी तुडविणार आहेत. माझी नस न नस सरसर तापू लागली. तरीही संयमानं स्वतःला सावरीत मी म्हणालो, मी सूतपुत्र आहे, हा काय माझा दोष आहे? कुठल्या कुलात जन्माला यावं हे काय मानवाच्या हातात आहे? मी एक शिष्य म्हणून आपल्या चरणांपाशी सदैव राहीन. ब्रह्मास्त्रासाठी आपण सांगाल ते महान दिव्य करीन, शिष्य म्हणून आपली सेवा करीन.
तू सूतपुत्र आहे, तुझ्या हाती ब्रह्मास्त्र म्हणजे वानराच्या हाती वळवागरी.
त्यांनी पुन्हा डोळे मिटून घेतले. त्यांच्या त्या अहंतेने भरलेल्या क्रूर शब्दाघातांनी माझ्या ध्येयवादी मनाच्या शतशा चिंदड्या झाल्या. कुणीतरी खडगाच्या एकाच फटक्यात माझं मस्तक धडावेगळं केलं असतं तरीही मला एवढं दुःख झालं नसतं. इतक्या असह्य यातना झाल्या नसत्या. सहनशीलता हा सद्गुण असेलही, पण लाचार स्तब्धता हा दुर्गुणच नाही काय? माझ्या तप्त मस्तकावरची धमनी थडथड उडू लागली. डोळ्यात यज्ञकुंड पेटल्यासारखं वाटू लागलं. सर्व शक्ती एकवटून मी कसं तरी चोरलो.
गुरुद्रोण, कुणाला बोलता तुम्ही? मी सूतपुत्र आहे हेच तुम्हाला पुन्हा पुन्हा ओरडून सांगायचं आहे काय? तर मग मीच आजपासून कंठर्वानं गरजून जगाला सांगेन की मी सूतपुत्र आहे. मी सूतपुत्र आहे. जन्माला येणं हे दैवाच्या हाती आहे, पण पुरुषार्थ माझ्या दंडात आहे. दंडात. मला तुमच्या ब्रह्मास्त्राची मुळीच आवश्यकता नाही, आणि भासलीच तर मी ते एक सूतपुत्र म्हणूनच मिळवीन, स्वतंत्रपणे, तुमच्या शिवाय.
पर्णकुटीचं कवाड लाथेनं ढकलून मी तिडकीने बाहेर पडलो. अश्वत्थामा कुटीबाहेर येऊन केव्हा तरी उभा राहिला होता. आमचं हृदयभेदक संभाषण त्याच्या कानांवर गेलं असावं. तो आपले दोन्ही हात विस्तारून मला आडवा झाला. मी त्याचे हात झिडकारून दिले. आता कोणाचंही तत्वज्ञान ऐकायचं नव्हतं मला.
कर्ण थांब, कर्ण थांब,
म्हणून तो आर्त स्वरात ओरडत होता. त्याचे शब्द नुसते माझ्या कानात घुसत होते, त्यांचा अर्थबोध मला काहीच होत नव्हता. अपमान, 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 मन आक्रोशत होत. माझं जीवन म्हणजे केवळ अपमानच आहे की काय?
कर्ण, सूतपुत्र, सूतपुत्र म्हणून तुझा घोर अधिक्षेप करून जग तुला कोंडून ठार मारणार की काय? जगाकडून सूतपुत्र, सूतपुत्र म्हणून घेण्यासाठीच का तुझा जन्म आहे? छे, मी सूतपुत्र आहे तर मग मला हे शब्द काळजात बाण घुसल्यासारखे का खुपतात? मी एकदा अपमान सहन केला, त्याचा जगाने अर्थ तरी काय लावला आहे? मला केव्हाही डिवसता येईल, केव्हाही मला काय वाटेल ते बोलता येईल असंच जगाला वाटतं की काय? कर्णाबद्दलच्या जगाच्या आज कल्पना तरी काय आहेत? तो हीन आहे, क्षुद्र आहे, त्याला स्वाभिमान असा नाहीच, त्याला स्वाभिमान असा नाहीच, स्वतःचं असं स्थान नाही असंच सर्वांना वाटतं की काय? माझ्या मस्तकात प्रश्नांचे असंख्य रथ हवेत असे दौडू लागले. अंगातलं रक्त सरसरून तापलं होतं. काळजात बाण लागलेल्या काळविटासारखा मी सुन्न मनानं राजवाड्याकडे झपाझप चाललो होतो. सगळीकडे अंधकार होता, जीवनावरचा विश्वास उडविणारा अंधकार. प्रकाशाचे असंख्य किरण पचवून उरणारा काळकुट्ट अंधकार. आपल्या हाती काळाच्या काळ्या सुया घेऊन काळ्या वस्त्रांची, काळ्या धाग्यांनी अखंड काळीकुट्ट निर्मिती करणारा काळकुट्ट अंधकार. माझ्या उरात अपमान होता, सभोवती काळकुट्ट अंधकार होता. अंधकार आणि अपमान, अपमान
आणि अंधकार। माझा जीव प्रत्येक क्षणाक्षणाला गुदमरू लागला। सभोवती रात्रीच्या अंधारूपी सम्राटाचे हस्तक होऊन रात्रकिडे बेंबीच्या देठापासून ओरडत होते। ते काळे ओंगळ प्राणी क्षुद्र किडे ते सुद्धा आज मला सूतपुत्र सूतपुत्र म्हणून डिवचत होते। आज जगच उलट झालं होतं की काय? प्रत्येकानं कर्णाला शक्य असेल तेवढं डिवचायचाच विडा उचलला होता की काय? अपमानाचा खरा कळस केव्हा होतो? तो पहिल्या प्रथमच सहन केला जातो तेव्हाच। ज्यानं कोणत्याही कारणासाठी एकदा अपमान सहन केला त्यानं आपल्या व्यक्तिमत्वाच्या जिवंत मरणाच्या सरणाचा पायाच घातला। भविष्यात त्यानं कितीही पराक्रमाचे पर्वत उभे करावेत, जगाच्या दृष्टीनं त्याची किंमत शून्य। जग त्याच्याकडे अवमानित क्षुद्र टाकाऊ म्हणूनच पाहत असतं। छे, कुठं जावं, काय करावं ही हृदय जाळणारी व्यथा सांगावी तरी कुणाला? अपमान, अपमान, पदोपदी अपमान। मी हा सहन कसा करू शकलो? खरोखरच मी जिवंत आहे की प्रेतवत झालो आहे? शब्दांच्या आणि विचारांचे घनाघात चोहोबाजूंनी माझ्या मेंदूवर रादळत होते। अंतरात्मा व्याकुळला होता, मस्तक सुन्न झालं होतं, काहीच सुचत नव्हतं, समोरचं काही दिसत नव्हतं, मागं वळून पाहत नव्हतं। अंगावरची वस्त्र पेटलेला माणूस भांबावलेल्या अवस्थेत नाकासमोर कसं तरीच धावत सुटतो, तसाच मी नाकासमोर झपाझप चालत होतो। माझं मन पेटलं होतं, माझं कुल मला असह्य करीत होतं। मी सूतपुत्र आहे, कशाला झालो मी सूतपुत्र? त्यापेक्षा जन्मलो नसतो तर काय बिघडलं असतं? अरे, हे काय जीवन आहे जे घेऊन येतं घोर कलंक? हा जीवन इतिहास शून्य नसता का राहिला जर विधीने टाकले नसते अंक? कशाला मी सुताच्या घरात जन्माला आलो? बरं, आलो तो आलो, मला घोडा आणि प्रतोद यांचं आकर्षण वाटण्याऐवजी या शस्त्रास्त्रांचं का वाटावं? मी अंगरज तरी कशाला झालो? या हस्तिनापुरात आलो तरी कशाला? अरे, हे काय वीरांचं नगर आहे? हे काय न्याय न्यायाची चाड असलेलं नगर आहे? गुरुद्रोणासारख्या वृद्ध खोंडाकडून मनाच्या कसल्या मोठेपणाची अपेक्षा आता करायची? काळाच्या विशाल पुरुषाचे असंख्य फटके खाऊन खाऊन शुष्क झालेली यांची वृद्ध मनं जगाला आता काय ज्ञान देणार? माझ्या पेटलेल्या मनातून भडक विचारांच्या ज्वाळा कशा तरीच बाहेर पडत होत्या। पायांखालचे खडे फोडीत मी राजवाड्याकडे चाललो होतो। मी दिग्विजयी नव्हतो, एक सर्वमान्य योद्धाही नव्हतो, होतो एक सूतपुत्र, क्षुद्र सूतपुत्र। रथावरची धूळ आणि सूतपुत्र सारखेच। जीवनाला श्रीफळाची गोंडस उपमा देणारा अश्वत्थामा आता मला महामूर्ख वाटू लागला। जीवन श्रीफळासारखं कधीतरी असेल काय? ते मी नेहमी म्हणत आलो त्याप्रमाणे समरांगणही नाही, कारण समरांगणात झालं तरी केवळ सामर्थ्याला किंमत असते। वेड्या अश्वत्थाम्या, ते तू म्हणतोस तसं दवबिंदूसारखं तर नाहीच नाही। जीवन म्हणजे केवळ एक वनवा आहे, कुणीतरी पेटवलेला, कसा तरी पेटणारा, कुणाला तरी जाळून काढणारा आणि केव्हा तरी असाच आपोआप विझणारा। मला तो वनवा आज होरपळून काढतो आहे। कवच कुंडलं हरवलेल्या माझ्या या विशाल देहाची मुठभर राख होणार नाही, ते शक्य नाही। मी दग्ध होणार नाही, नष्ट होणार नाही, मी ब्रह्मास्त्र मिळवीनच मिळवीन। चवताळलेल्या साळुंक्यांनी नागसरपंचा करावा तसे सुसाट विचार माझा पाठपुरावा करीत होते। त्या अवस्थेतच मी राजवाड्याच्या महाद्वारात आलो। दुर्योधन अजूनही माझी वाट पाहत महाद्वारात उभा होता। त्याला पाहताच माझं मन सुन्न झालं। कोणतं उत्तर मी त्याला देणार होतो? त्यानं मला थांबवून उत्कंठेनं विचारलंच,
कर्ण काय झालं, इतक्या लवकर का परतलास?
युवराजा, आर्यस्त्री आपलं वैधव्य आपल्याच तोंडानं सांगत नसते, सैनिक योद्धे आपला अपमान आपल्याच तोंडानं सांगत नसतात, जाऊ दे मला। मी त्याचाही हात झिडकारला। मला आज कुणाविषयीच काहीही वाटत नव्हतं। पाण्याच्या गरगर फिरणाऱ्या भोवऱ्यात सापडलेल्या वाळक्या तृणपात्यासारखं मन एकाच विचाराभोवती सारखं फिरत होतं। सूतपुत्र, अपमान, सामर्थ्याची परीक्षा, ब्रह्मास्त्र।
अपमान, कर्ण तुझ्यासारख्या बलदंड आणि दिग्विजयी वीराचा अपमान कुणी आणि का केला?
माझे दंड घट्ट पकडून ते गदागदा हलवीत भुव्यांची कमान दानत त्यानं विचारलं,
तुम्हा कौरवांच्या वंदनीय गुरुदेवांनी, द्रोणांनी का केला, कसा केला मला काही काही विचारू नकोस। जगातल्या कटू सत्यांनी माझा जीव आता गुदमरला आहे, यावेळी तू मला असाच एकटा सोड।
त्याच्या हातांची पकड मी बोटांनी सोडवली।
तुझ्या यातना मला कळतात, पण त्यासाठी तुला उद्विग्न होऊन नाही चालणार। ज्या ब्रह्मास्त्रासाठी द्रोणांनी तुझा अपमान केला ते त्यांच्या नाकावर टिचून तुला मिळवावंच लागेल। कर्णाचं कर्ण पण केवळ त्यातच आहे, हे लक्षात ठेव।
माझा हात हातात घेऊन तो म्हणाला,
ते मी मिळवीनच। त्याच्यासाठी साक्षात भगवान परशुरामांच्याकडे मी महेंद्र पर्वतावरही जाईन, मला त्याचा विश्वास आहे। भगवान परशुरामांचा निवास सध्या महेंद्रावर आहे, उद्याच मी महेंद्रावर जाईन। आता मात्र एक पळभरही मला इथं थांबवू नकोस। माझ्या मनक्षोभाचं मला वर्णनही करता येत नाही, सोड मला।
मी माझा हात सोडून घेतला आणि राजवाड्याच्या पायदंड्यात झपाझप चढू लागलो। चढताना खांद्यावरचं उत्तरीय घरंगळून खाली पायदंड्यावर पडलं, पण मला ते उचलून घ्यावं असंही वाटलं नाही। पायांचे तळवे तापले होते, त्यांना पायदंड्यांचा थंडगार स्पर्श जाणवत होता। तप्त तळपाय त्या गुळगुळीत दगड्यांच्या थंड थंड स्पर्शानं क्षणकाळ तरी निवत होते, पण माझं पेटलेलं मन, छे, पेटलेलं कसलं, भडकलेलं, ते कशानं शांत होणार होतं? कोण त्याचं सांत्वन करणार होतं? मी कक्षात आलो, दार लावून घेतलं। मला पूर्ण एकांत हवा होता, तोच एकटा मला आता शांत करणार होता। पण खरोखरच का त्यानं तरी मनाला शांतता मिळणार होती? अवमानित मनाचं स्वास्थ्य एकांतात फारच उद्ध्वस्त होऊन जातं। अस्वस्थ मनाच्या नगाऱ्यावर तडतडणाऱ्या भरकटलेल्या विचारांच्या टिपऱ्या क्षणाक्षणाला मला अशांत करू लागल्या। विचाराच्या अखंड मंथनातून केवळ एकच एक निर्णय पक्का होता, दृढ होत होता। ब्रह्मास्त्र, महेंद्र पर्वत, भगवान परशुराम, ब्रह्मास्त्र मिळविलेला समर्थ कर्ण, शक्तिशाली कर्ण, सुतपुत्रच, पण सामर्थ्यशाली सुतपुत्र कर्ण, परशुरामांचा शिष्य कर्ण।